अथ श्री शिवाष्टकम् प्रभुं प्राणनाथ विभु विश्वनाथै जगन्नाथनाथं सदानन्दभाजम् भवद्भव्यभूतेश्वरं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे गलेरुंडमालंतनौ सर्पजालं महाकालकालं गणेशाधिपालं जटाजूटगंगो शिवं शंकरं शंभुमीशानमीडे मुदामाकरं मंडनं मंडयन्तं महामंडलं भस्मभूषाधरन्तं अनादीयपारं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे वटाधो निवासं महाटाटहासं महापापनाशं सदा सुप्रकाशं गिरीशं गणेशं महेशं सुरेशं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे गिरिन्द्रात्मजा संगृहीतार्धदेहं गिरौ संस्थितं सर्वदा सन्नगे परब्रह्म ब्रह्मादिभिर्वंद्यमानं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे कपालं त्रिशूलं कराभ्यां दधानं पदांभोजनं बलिवर्दयानं सुराणां प्रधानं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे शरच्चंद्रगात्रं गुणानंदपात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्य मित्रं अपर्णाकलत्रै चरित्र विचित्रं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे हरं सर्पहारै चिताभूविहारं भववेदसारं सदा निर्विकारं श्मशाने वसन्तं मनोजं दहन्तं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे स्तवय्यः प्रभाते नरशूलपाणि पठेत् सर्वदा भर्गभावानुरक्तः सपुत्रं धनंधन धान्यमित्रं कलत्रं स्तवय्यः प्रभाते नरशूलपाणि पठेत् सर्वदा भर्गभावानुरक्तः सपुत्रं धनं धान्यमित्रं कलत्रं विचित्रं समासाद्य मोक्षं प्रयाति शिवं शंकरं शंभुमीशानमीडे शिवं शंकरं शंभुमीशानमीडे शिवं शंकरं शंभुमीशानमीडे शिवं शंकरं शंभुमीशानमीडे इति श्री शिवाष्टकं सम्